प्रशान्तपदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथ दर्शिनम् खलु करोति साचारतः गुरो स्मरण पङ्कज भ्रमर लीनताय मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पित मतिर्मता येन सा अहं कृति पराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोध रसजाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितं मन्यते करोति नवभाविकान् अमृतबिन्दु वृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आज या महिन्यातला तिसरा रविवार असल्यामुळे आपला स सत्संगाचा कार्यक्रम होतो आहे. आपण साधनेला सुरुवात केल्यानंतर आपल्यामध्ये बरेचदा काही पालट होतात आणि ते वेगळ्या वेगळ्या स्तरांवर होणारे पालट असतात. आपल्या मनातले विचार, त्यांचा दर्जा कधी कधी बदलतो. आपण जी साधना करत असतो त्या साधनेविषयीची जागरूकता आपली वाढायला लागते. आपल्या देहाला काही नकळत सवयी लागलेल्या असतात, त्या सवयींवर आपलं लक्ष जायला लागतं. याहीपेक्षा अजून महत्वाचं एक असं घडतं की आपल्या मनाला सुद्धा काही सवयी लागलेल्या असतात, त्या सवयींकडे सुद्धा आपलं लक्ष जायला लागतं आणि मग आपण एक प्रकारे आपल्या स्वतःची चौकशी करतो. आपल्या स्वतःची अंतरपरीक्षा करतो, इंट्रोस्पेक्शन अशी करतो. आणि असं खरं म्हणजे व्हायलाच पाहिजे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर आणि परमार्थाकडे गांभीर्याने पाहायला लागल्यानंतर असं होणं हे अभिप्रेत आहे आणि ते नैसर्गिक सुद्धा आहे. आणि असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा साधकाच्या मनात काही प्रश्न येऊ शकतात. त्याचं चिंतन अधिक अधिक सूक्ष्म व्हायला लागतं आणि त्यातून अजून काही शंका येतात आणि त्या शंकांचं स्वरूप आत्ता आपण ज्या पद्धतीने आपल्या जीवनात पालट घडवून आणतो आहोत त्या पालटाचा रस्ता योग्य आहे की नाही, ते योग्य वाटेवर चाललेलं आहे की नाही, त्याचा रोडमॅप बरोबर आहे की नाही हे तपासून घेण्याकडे असतो. आणि हे पण खूप चांगलं आहे. सर्वात जास्त सत्संगाचा फायदा अगदी स्वामीजी असल्यापासून झालेला मी बघितला, तो ह्याच दृष्टीने झाला की काही सूक्ष्म शंकांचं सुद्धा निरसन होऊन जातं. आणि कोणा एका साधकाला जर का एखादी शंका आली असेल तर तिचं उत्तर जेव्हा स्वामीजी द्यायचे तेव्हा माझ्यासारख्या अनेकांच्या मनात कधीतरी उमटून गेलेली जी सूक्ष्म शंका असायची त्याचं सुद्धा निरसन व्हायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पाणी मुद्दल झाडा जाये तृणते प्रसंगेची जी आहे. ज्या झाडाला पाणी घालायचं असतं त्यालाच घातलं जातं, परंतु आजूबाजूची छोटी छोटी जे तृणांकुर असतात त्यांना सुद्धा त्या पाण्यातून पोषण मिळतं. तसा हा आपला सत्संगाचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. एवढी सगळी प्रस्तावना मी का बरं केली असेल, तर मला 7 पर्यंत बोल असं स्वामीजींनी सांगितलं. बोला एवढंच कारण नाही आहे, माझ्या मनातले जे भाव होते ते सुद्धा मला सांगायचे होते. सकाळची साधना, आता प्रश्न वाचतो. सकाळची साधना पूजा झाल्यावर बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या व्यवहारात एवढे मशगूल होऊन जायला होते की सोहमचे किंवा नामाचे पापड मोडल्या इतकेही अनुसंधान राहत नाही. पापड मोडल्या इतकं अनुसंधान म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, असं मी गृहित धरतो, पण तरी सुद्धा सांगतो की पापड मोडले इतकं अनुसंधान म्हणजे काय, याचे फक्त वाईट वाटते, यासाठी काय करावे असा प्रश्न आहे. स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये अगदी छोट्याशा भागामध्ये त्यांचं आत्मकथन आलेलं आहे. संतांचं आत्मकथन असतं ते फार रोचक असतं. संतांचं दुसऱ्यांना केलेलं कथन असतं त्याला मर्यादा पडतात, हे मी अगदी निश्चित आपल्याला सांगतो. पण संत जेव्हा स्वतःबद्दल काही बोलतात तेव्हा त्याला खूप वेगळे पैलू असतात, त्याला खूप वेगळे आयाम असतात, आणि त्याच्यामध्ये खूप अंतरंगता सुद्धा असते. स्वरूपानंदांचं चरित्र खूप वर्षांपूर्वी प्रकाशित झालं, पण त्या चरित्रामधला एक छोटासा भाग आहे, त्यांनी त्यांच्या सुहृदांना लिहिलेली पत्र, त्या पत्रांमध्ये मात्र त्यांचं आत्मकथन आलेलं आहे, आणि ते अतिशय प्रांजळ आणि सरळ आहे. तर त्याच्यामध्ये ते असं लिहितात की आपल्या मित्राला की मी अनुसंधान ठेवण्याचा कसोशी प्रयत्न करत असतो, आपल्या सद्गुरूंकडनं सोहम ध्यानाचा अनुग्रह घेतल्यानंतर ध्यान आणि ध्यान करत नसतानाच्या वेळात अनुसंधान ठेवणं आपल्या स्वरूपाचं, सहा अहमचं अथवा नामाचं, असा त्यांनी कसोशीने प्रयत्न चालू केला. आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की सकाळी उठून नळावर तांब्या भरायला गेलो तर काही क्षण स्मरण होतं आणि नंतर ते विसरून गेलं. जेवायला बसलो, लक्षात ठेवून बसलो की आपण आता पूर्णपणे अनुसंधानात जेवायचं, आणि पापड मोडला आणि अनुसंधान बिघडलं. तो जो उल्लेख आहे त्याचा उल्लेख ह्या साधकांनी प्रश्न विचारताना केलाय की सोहमचे किंवा नामाचे पापड मोडल्या इतकेही अनुसंधान राहत नाही असं त्यांचं म्हणणं. म्हणजे पापड मोडताना आपलं अनुसंधान बिघडलं, आपलं अनुसंधान मोडलं, हे जे स्वरूपानंदांना कळलं ते सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणजे आपलं अनुसंधान राहणं हे सर्वात चांगलं, पण आपलं अनुसंधान मोडलेलं आहे हे लक्षात येणं हे सुद्धा खूप चांगलं. नाहीतर मग एकदा अनुसंधान तुटलं की तुटलंच, मग कधी परत लक्षात येईल तेव्हा येईल. म्हणून ते म्हणतात की पापड मोडल्या इतकेही अनुसंधान राहत नाही आणि याचं फक्त वाईट वाटतं. यासाठी काय करावं, म्हणजे वाईट वाटतं ह्याच्यासाठी काही करता येणार नाही, कारण वाईट तर वाटलंच पाहिजे, परंतु कमी वाईट वाटावं याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपल्याला खरं म्हणजे बघायला लागेल. सोहमचं किंवा नामाचं अनुसंधान राहावं असं काही आपल्याला प्रशिक्षण नाही लहानपणापासून. आपल्याला पाढे शिकवले, पर्वता शिकवला, आणि काही जणांचे आत्ता सुद्धा पाढे आठवतात. काही बहाद्दर असे आहेत की त्यांना 29 आणि 19 सुद्धा पाढा येतो. नाही, मी त्यांच्याबद्दल अतिशय म्हणजे सद्गतीतच आहे, काही शंकाच नाही. पण आपल्याला अनुसंधान ठेवा असं काही शाळेत किंवा घरी किंवा असं नाही शिकवलेलं, आणि तसं शिकवायची प्रथा नाही, तसा प्रघात सुद्धा आपल्या इथे नाही. कदाचित ते वय नसेल की मीच तो आहे वगैरे अशा अनुसंधानात एखाद्या छोट्या मुलाला राहायला सांगावं, ते कदाचित अनैसर्गिक सुद्धा ठरेल. परंतु सांगायचा उद्देश असा की असं प्रशिक्षण आपल्याला नाही, आणि या प्रशिक्षणाची सुरुवात जेव्हा आपण स्वामींकडे येतो, सद्गुरूंकडे येतो, तेव्हा खरं म्हणजे व्हायला लागते. तेव्हा त्यांच्याकडनं आपण जेव्हा श्रवण करतो त्या श्रवणातून आपल्याला लक्षात यायला लागतं की ध्यान आणि ध्यानाव्यतिरिक्तचा म्हणजे व्युत्थान काळचा वेळ असे दोन आपल्या जीवनाचे तुकडे नाही असता कामा, त्याच्यामध्ये सलगता आली पाहिजे. ध्यानामध्ये जो भाव आपण प्राप्त करतो तर तो भाव टिकवण्यासाठीची धडपड ध्यान करत नसताना करायची असते असं आपल्याला सांगण्यात आलं. आणि असं झाल्यानंतर कसं जीवन होतं ते जीवन सुद्धा आपण स्वामीजींचं बघितलं. म्हणजे असं करता येतं क्रमांक एक, आणि असं केल्यानंतर जीवन खूप उन्नत होतं क्रमांक दोन, अशा दोन्ही गोष्टी होतात हे लक्षात आलं. आणि मग असं आल्यानंतर आपण प्रयत्नांना सुरुवात केली. म्हणजे आतापर्यंत जे सगळं होतं लर्निंग, त्याचं अनलर्निंग करायला लागलं आणि नवीन लर्निंगची सुरुवात झाली. आणि हा तसा कष्टप्रद काळ असतो, ही तशी धडपड मोठी परिश्रमपूर्वक असते, पण ती करणं अगत्याचं आहे, ती करणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि मग असं अनुसंधान राहत नाही, आपण ठरवतो अनुसंधान ठेवायचं, पण आपल्या मनामध्ये इतके विचार त्या त्या वेळचे व्यवहाराचे, भूतकाळातले भविष्यकाळातले असे येत असतात की त्या विचारांच्या गर्दीमध्ये आपलं अनुसंधान क्षीण होत जातं, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पडतं. पण ह्याचं वाईट वाटतं, ह्याचं वाईट ह्यासाठी वाटतं की आपण जे करायला पाहिजे संतांनी सांगितलेलं तसं करत नाही आहोत याची पुन्हा एकदा जाणीव होते. आणि ही जाणीव होणं खूप महत्वाचं आहे, असं वाईट वाटणं हे खूप महत्वाचं आहे. नाथ संप्रदायामध्ये अनुग्रहाला दंश असं म्हणतात काही जण, काही संप्रदाय यातले उपसंप्रदाय असे आहेत, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हा शब्द ज्ञानेश्वरी दोनदा वापरला आहे. पिंडे पिंडाचा ग्रासू हा नाथ संकेतीचा दंशू असं म्हणलेत, आणि हा दंशू जवन ये हाता असं सुद्धा ते म्हणलेत. तो दंश याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, एखादा दंश आपल्याला झाला, खूप मोठा आहे सर्पदंश नको, पण जेव्हा एखादी मुंगी आपल्याला कडकडून चावते तेव्हा ती जी एक यातना खोलवर उमटते ती यातना पुढे खूप वेळ चालू राहते. दंश ही एक अशी भावना असते की ती पुन्हा पुन्हा फिरून फिरून सगळ्या भावनांच्या डोक्यावर पाय घेऊन वर येत राहते, याला दंश असं म्हणतात. आणि हे जे अनुसंधान आहे, हे अनुसंधान हे सद्गुरूंनी केलेला एक प्रकारचा दंश असावा असतो, पण त्या दंशाचं भान आपल्याला राहणं आवश्यक असतं. आणि तो जसं एखादी जखम कुरवाळून कुरवाळून अजून ती चिघळावी, हे अगदी वाईट उलट उदाहरण दिलं मी, परंतु तसं त्या अनुसंधानाचं पुन्हा पुन्हा आठवण करून ते अधिक गहन आपल्या अंतःकरणामध्ये होतं, अधिक दृढ आपल्या अंतःकरणामध्ये होतं. आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूने आपल्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या वृत्ती असतातच, अनेक विकार जन्म पाहून मरत असतातच, अनेक विचार येतच असतात. विचार विकार काम क्रोधादी हे सगळे रिपू यांचं सारखं उदय आणि अस्त आपल्या मनामध्ये होत असतो, आणि त्या सगळ्या गडबडीत हा दंश कुठेतरी विसरल्यासारखा होतो. आणि हे स्वाभाविक आहे, हे साधकाच्या जीवनात नक्की घडणारा भाग आहे. आणि त्याचं जर का वाईट वाटलं तर आपल्याला काहीतरी पुढे भवितव्य आहे, आपल्या साधनेला नक्की ऊर्जित अवस्था येणार आहे. हे वाईट वाटायचं बंद होईल त्या दिवशी आपल्या साधनेला गंज चढायला सुरुवात झाली असं निश्चित समजावं. त्यामुळे मला खूप आनंद झाला की याचं फक्त वाईट वाटतं असं या साधकांनी विचारलेलं आहे. यासाठी काय करायचं म्हणजे त्या दंशाचं स्मरण करायचं. आपल्याला ते स्मरण एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही ही सुद्धा गोष्ट खरी आहे. जी गोष्ट आपल्याला खूप आवडलेली असते त्याचं आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण होतं. एखादा अनुभव असतो तो अनुभव आपल्याला खूप आवडलेला असतो. लहानपणी आपल्याला कधी सर्कसला जायला मिळालं असेल तर सर्कस हा आपल्यासाठी फार आनंदाचा अनुभव असतो, आणि मग ती सर्कस सारखी आठवत राहते. सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी जवळजवळ आठवडाभर ती सर्कसच आपल्या डोक्यात घर करून असते. मला आठवते मी सर्कस बघून आलो लहानपणी एकदा, आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्वी डोंबारी यायचे रस्त्यात दारावर, तर त्या डोंबाऱ्याचा खेळ आमच्या गल्लीमध्ये सुरू झाला. पण मला त्या डोंबाऱ्याच्या खेळात काही रसच वाटेना, कारण मला ती सर्कस इतकी आवडली होती आणि ती सर्कस मला त्या डोंबाऱ्याच्या तुलनेने फारच विलक्षण वाटत होती, आणि मग त्या डोंबाऱ्याचा खेळ अगदीच काहीतरी सामान्य आहे असं वाटायला लागलं. आपल्याला जी गोष्ट खूप आवडते, जो अनुभव आपल्यासाठी खूप काहीतरी यात एक महत्वाची संवेदना निर्माण करून जातो, त्या अनुभवाचं स्मरण मनुष्याला न सांगता होतं. ध्यानात कधी कधी जर का आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने खूप प्रगाढ अशी निर्विचार अवस्था प्राप्त झाली, काही क्षण असेल, अर्धा क्षण असेल, तर तो जो अनुभव त्या दिवशी आलेला असतो तो निश्चित पुन्हा पुन्हा वर येणार आपल्या मनामध्ये वेगवेगळे व्यवहार करताना. खूप आपल्याला मनस्ताप देणारा व्यवहार जरी झालेला असला तरी तो वर येणार. असं दरवेळेला होत नाही, असं दरवेळेला व्हावं याच्यासाठी साधनेतली अंतरंगता प्राप्त होत गेली पाहिजे. आणि ती अंतरंगता प्राप्त झाल्यानंतर त्याचं एक स्मरण आपल्यामध्ये करण्याची आपण लकब लावून घेतली पाहिजे, सवय लावून घेतली पाहिजे. मी मगाशी म्हटलं ना की मनातल्या काही सवयी असतात आपल्या, त्या सवयींवर सुद्धा आपलं लक्ष द्यायला लागतं. काही गोष्टी आपल्या मनात निर्माण होणाऱ्या तशा त्याज जे आहेत असं लक्षात यायला लागतं. तसंच ही गोष्ट जी आहे ही ग्राह्य आहे असं सुद्धा लक्षात यायला लागतं. आणि त्या दृष्टीने आपण मग त्याच्या अजून थोडेसे जास्त मागे लागतो. आणि ही प्रक्रिया खूप सूक्ष्मतेने घडते आणि खूप हळूहळू सुद्धा घडते. अगदी अनुग्रह आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला खूप आनंद झालेला असतो आणि काही काळ आपल्याला त्याचं स्मरण होत राहतं. आपण ध्यानाला बसताना सुद्धा कधी एकदा ध्यानाची वेळ होती आणि मी बसतोय असं आपल्याला होतं. कालांतराने ती गोष्ट स्थिर होते आणि त्याच्यातला जी एक नवलाई आहे ती काहीशी गमावल्यासारखी होते, ती काहीशी फिकट झाल्यासारखी होते. आणि मग त्याच्यामध्ये विशेष काही वाटत नाही, मग आपण यांत्रिकतेने बसायला लागतो. मग यांत्रिकतेने बसल्यामुळे त्याचा जो दंश आपल्या हातामध्ये यायला पाहिजे तो येत नाही. तो दंश न झाल्यामुळे मग पुन्हा आपल्याला त्याचं स्मरण होत नाही. आणि ज्याचा दंश आपल्याला तीव्रतेने झालेला असतो बाह्य अनुभवांचा, बाह्य वृत्तींचा, त्या उफाळून पुन्हा पुन्हा वर येत राहतात. आणि ही प्रक्रिया चालू होते. म्हणून नुसतं वाईट वाट, पहिलं वाईट वाटतं हे खूप चांगलं, परंतु नुसतं वाईट वाटून काय आपल्याला जमत नाही असं पराभूत मनोवृत्तीमध्ये आपण जायचं नाही. आपल्याला वाईट वाटल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे, म्हणून पुन्हा कंबर कसून पुन्हा धडपड करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग सोहमचं किंवा नामाचं निदान पापड मोडल्या इतकं अनुसंधान तरी आपल्याला होईल यांच्या भाषेत. आणि मग पापड न मोडताच अनुसंधान राहू शकेल असं सुद्धा होऊ शकेल. यासाठी काय करावं, काय करावं, अजून खूप काय काय करण्यासारखं असेल, परंतु मला जे वाटतं ते मी सांगितलं. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यास घरात व बाहेर कोणी अपमान केल्यास सोशिकता कशी वाढवावी? अवघड अवघड प्रश्न झाले. मी आपलं वरचे दोन होते ते म्हटलं आपण घ्यावेत म्हणून घेतले, स्वामींच्या समोर आलेले. कधी कधी आपण अगतिक असतो त्यामुळे सोशिकता वगैरे त्याला आपण नंतर गोंडच नावं देतो, पण तसं काही नसतं. आपण सोशिक वगैरे काही नसतो, आपण अगतिक असतो आणि आपल्याला काही बोलता येत नाही. समजा एखादा असा अर्धान रिक्षावाला आहे आणि त्याच्यानं आपलं भांडण झालं तर आपण सोशिकतेने त्याचं सगळं सहन करतोय, खरं आहे का? खरं नाही आहे. ती पुलांची एक त्यांच्या पुस्तकात मी वाचलं, ते जेव्हा मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगे झालेले होते तर त्यावेळेला ते पार्ल्यामध्ये गल्लीतल्या तरुण मुलांनी गस्त घालायचं ठरवलं, रात्री शत्रू येऊ नयेत म्हणून. कधी काही तिथे पार्ल्यात कोण येणार आहे, पण त्यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं. आणि हे आले रात्रीचे बाहेरून, ते त्या गस्त घालणाऱ्यांमध्ये नव्हते, ते गस्त घालणारे कुठल्या तरी एका बंगल्याच्या भिंतीच्या आड लपले होते. तर त्यांनी विचारलं थांबा, तर पुलंदी लिहिलंय थांबले, हो थांबलो. विचारलं कोण आहे, ते म्हटले आम्ही आहोत. आम्ही कोण, शत्रू का मित्र? तर ते म्हटले आम्ही उत्तर दिलं शत्रू. मग भिंतीच्या पलीकडे बराच वेळ शांतता होती, मग नंतर सांगण्यात आलं जा. ही देशभक्तांची सुशिकता. ही काही सुशिकता वगैरे नाही. त्यामुळे पहिला आपल्या सुशिकतेच्या व्याख्या आहेत त्या नीट व्यवस्थित करून घेतल्या पाहिजे. सुशिकता म्हणजे तितिक्षा आणि तितिक्षा म्हणजे धैर्य. धैर्य विलक्षण असल्याशिवाय आपल्याला काहीही सहन करता येत नाही. अनेक प्रकारचे अपमान आपले होत असताना ते सहन करणं. आपण कधी संतांचं जीवन जवळून बघितलं असेल किंवा अभ्यासलं असेल तर आपल्या लक्षात येईल की सहनशीलता हा ही चीज काय आहे, सोशिकता ही चीज काय आहे हे आपल्या लक्षात येईल. अनेक प्रकारांनी उपमर्द केला जात असतो. मी स्वामींचं जीवन बघितलं, मी स्वामी माधवनाथांच्या जीवनाचं सांगतोय, मकरंदनाथांच्या जीवनाबद्दल आता मी सांगणारच नाही, पण स्वामी माधवनाथांच्या जीवनाबद्दल सांगतो की ज्या पद्धतीने त्यांनी लोकापवाद सहन केले, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांनी केलेली विषारी आणि बोचरी टीका ऐकून घेतली, ज्या पद्धतीने आपल्याकडेच येणाऱ्या साधकांकडनं झालेलं अदवा तदवा असं त्यांना जे बोलणं होतं ते त्यांनी सहन केलं, ती काहीतरी सहनशीलता आहे असं मला वाटतं. ती काहीतरी सोशिकता आहे असं मला वाटतं. आणि अशी सोशिकता ही संतांची असते. आपल्या मनाविरुद्ध आता साधकांनी हे सगळं केल्यावर काय करायचं? म्हणजे फक्त संतांमध्येच ही सहनशीलता आहे, सोशिकता आहे आणि तुमच्या माझ्यासारख्या साधकामध्ये याचा काही आता थांगपत्ता लागणार नाही, बाहेरची सगळी अगतिकताच आहे असा त्याचा अर्थ होतो का? असा त्याचा अर्थ नाही. याचा अभ्यास करायला लागतो. सहनशीलता हा साधकाचा अभ्यास आहे असं मला वाटतं. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती सहनशीलता. स्वामी म्हणायचे की खूप मोठ्या संतांच्या गोष्टी सोडून द्या, पण आपल्या घरी बायकोनी चहात साखर कमी घातली तर कप फेकून देणारे नवरे आहेत एवढी तरी तुम्ही सहन करायला शिका. समोरच्या व्यक्तीला झेलणं, समोरची व्यक्ती जेव्हा काहीतरी आपल्या दृष्टीने एखादा प्रमाद करते तेव्हा त्या प्रमादामागे सुद्धा तिची काहीतरी भूमिका असू शकेल आणि त्याच्यावरनं तिला आपण दुखावू नये, तिला आपण कष्ट देऊ नयेत अशी मनात भावना निर्माण होणं ही आपल्या सोशिकतेची सुरुवात असते. आपण अगतिक असल्यामुळे भांडत नाही पण मनातल्या मनात चरफडतो, एकूण एकच केलं. विनोबा म्हणतात दोरीवर सापाचा भास झाला, एक जण साप आहे म्हणून धूम ठोकून पळाला आणि दुसऱ्याने काठी घेऊन त्या दोरीला बदडून काढलं. एकाच भयाची दोन रूप आहेत म्हणतात. आपलं धैर्य कमी पडल्याचीच ही रूप आहेत. आपलं धैर्य आपल्याला जमा करायला लागतं जर का सोशिकता वाढवायची असेल तर. कधी कधी सोशिकता म्हणजे भ्याडपणा असं सुद्धा अर्थ लागू शकतो, पण साधकांनी कधी कधी हे ठरवलंच पाहिजे, असा प्रयत्नच केला पाहिजे की आपली जी सोशिकता आहे ती आपण आता अभ्यास म्हणून करतो आहोत. मनाविरुद्ध गोष्ट घडणारच आहे, घरात किंवा बाहेर कुणीतरी अपमान करणारच आहे, ह्यात नवीन काय आहे? होणारच आहे. ते झाल्यानंतर आपण चरफडायचं पण नाही आणि आपण आक्रमण पण करायचं नाही. आपण न घाबरता, अपमानाची भीती खूप वाटते, सन्मानाचं जितकं आकर्षण आपल्याला आहे त्याच्यापेक्षा जास्त अपमानाची भीती आपण बाळगून असतो, नकळत बाळगून असतो. तो आपल्या अगदी अंतर जिजीविषयीचा भाग असतो, जीवंत राहण्याची जी इच्छा आहे त्याचा भाग तो असतो. कारण अपमान म्हणजे आपला मृत्यू असं वाटतं. महाभारतात एका ठिकाणी सांगितलेलंच आहे की अपमान केला म्हणजे तू त्याचा मृत्यूच घडून आणलास असं समज. त्याला आपण घाबरत असतो, त्याला न घाबरणं अपमानाला. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी मकरंदनाथांबद्दल सांगणार नव्हतो, पण आता एक छोटासा प्रसंग सांगतो. एका साधकांनी त्यांना असं सांगितलं की तुमची पत्रिका मी दाखवली एका ज्योतिषाला, खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, आणि त्या पत्रिकेत असं आहे की तुमच्यावर काहीतरी भयंकर संकट येणार आहे, तुमच्यावर खूप मोठं बालंट येणार आहे, त्याच्यातून पोलीस केस सुद्धा होऊ शकते, त्याच्यातून तुम्हाला तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. आणि त्यांनी खूप आत्मीयतेने सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही खोचकपणा नव्हता ही सगळी बातमी देण्यामागे. तर त्याला स्वामींनी जे उत्तर दिलं ते माझ्या कायमचं लक्षात राहिलं. तर ते असं म्हटले की असं काही व्हावं असं मी काही केलं नाही, आतापर्यंत केलं नाही, सध्या करत नाही आणि पुढे करण्याची सुद्धा शक्यता नाही. आणि असं समजा झालं तर झालं, मी ते सहन करणार, काय पोलीस केस होईल ना मी त्याला तोंड देईन, काय तुरुंगवास होईल ना मी त्याला तोंड देईन. मी काही केलं नाही हे मला माहिती आहे, परंतु मी ह्या प्रसंगाला तोंड देईन. याला सोशिकता असं म्हणतात, याला सहनशीलता असं म्हणतात. आणि संतांमध्ये पूर्णत्वाला गेलेली असते आणि साधकांना ह्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा मला खूप आवडला की सुशिकता कशी वाढवावी, कशी वाढवावी म्हणजे त्याचा अभ्यास आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगांमधून करायला लागेल. ही सगळी आपल्या स्वतःची परीक्षा आहे आणि याचा जाहीरनामा करायचा नाही आहे की माझा सध्या सुशिकतेचा अभ्यास चालू आहे, मग घरचेही जरा जास्त सहकार्य करतात आपल्याला, तसं नाही करायचं. आपल्या स्वतःच्या प्रयत्नातूनच आणि छोट्या छोट्या प्रसंगांमधून आपल्या मनाविरुद्ध घडायची वाट पाहतो वगैरे असं काही नाही, लगेच घडेल. हां, घरात बाहेर कोणीतरी कधीतरी बोल हे चालूच राहणार आहे, मग चालू राहणार आहे तर हा एवढी मोठी संधी असेल जर का संतांच्या पद्धतीने, तर त्या संधीचा आपण लगेच वापर करायला सुरुवात केली पाहिजे. हरी आजची अभंग सेवा सद्भक्त सौभाग्यवती कांचन भिसे करणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मजमानी वाटे गुरु रूप हो बोनी, सद्गुरुशी आळवावे, सद्गुरुशी आळवावे. मजमानी वाटे गुरु रूप होवोनी, सद्गुरुशी आळवावे, श्री गुरुशी आळवावे. सद्गुरु बैसता सहदासनी, सहदासन म्याभावे हो, सहदासन म्याभावे. सद्गुरु चालता चरण होऊनी, सुखेत्या घेऊनी जावे, सुखेत्या घेऊनी जावे. मजमानी वाटे गुरु रूप होवोनी, सद्गुरुशी आळवावे, सद्गुरुशी आळवावे. सद्गुरु बोलता बोल होवोनी, वचनामृती म्यानावे हो, वचनामृती म्यानावे. अमृत वृष्टी दृष्टीने करिता, दृश्याची सृष्टि न्याभावे दृश्याची सृष्टि न्याभावे मजमानी वाटे गुरु रूप होवुनी सद्गुरुची आळवावे श्री गुरुची आळवावे आरती करिता निरांजनाची ज्योतची होनी जावे हो ज्योतची होनी जावे बैसता स्वामी सोहं ध्यानी ध्येयत्व तेजी न्याभावे ध्येयत्व तेजी न्याभावे मजमानी वाटे गुरु रूप होवुनी सद्गुरु से आळवावे श्री गुरु से आळवावे सद्गुरु जीवन कमल होवुनी तेची त्या समर्पावे हो समर्पावे कमलांच्या हृदयीचा मकरंद होवुनी तद्रूप होवुनी जावे तद्रूप होवुनी जावे मजमानी वाटे गुरु रूप होवुनी सद्गुरु सी आळवावे श्री गुरु सी आळवावे सद्गुरु सी आळवावे
साधन आले देहाचा माथा साधना देहाकडून होते आणि देह तर प्रारब्धाधीन आहे म्हणजे प्रारब्धात आहे तेवढी साधना होणार का कृपया मार्गदर्शन करावे समर्थांची ओवी आहे साधन आले देहाच्या माथा आपण देह नव्हे सर्वथा ऐसा करोनी अकरता सहजची झाला अशी समर्थांची ओवी आहे देह साधन करेल साधन करणं हे देहाचं काम आहे ते देहाकडे सोपून द्यावं आणि त्याच वेळेला आपण देह नाही हे संपूर्णपणे लक्षात घ्यावं साधना करावी पण आपण देह नाही आणि आपण तेच आहोत त्यामुळं देहानी साधना केली मी स्वरूपाच्या ठिकाणी आहे अशा प्रकारे ऐसा करोनी अकरता सहजची झाला अशा प्रकारे करून म्हणजे देहाच्या अंगानी करून आणि आत्मस्वरूपाच्या अंगानी अकरता राहून आपण असावं अशी मूळ ओवी आहे त्याच्यातलं एक चरण घेतलेलं आहे प्रश्न विचारताना साधना आले देहाच्या माथा साधना देहाकडून होते देह तर प्रारब्धाधीन आहे म्हणजे प्रारब्धात आहे तेवढी साधना होणार का तर हो असं उत्तर आहे कशा अर्थाने हो ते मी तुम्हाला सांगतो कारण याचा पुढचा क्षण आपण पाहू याची खात्री नाही असं असल्यामुळं कारण देह हा प्रारब्धाधीन आहे पुढचा क्षण तुमच्या जीवनामध्ये असेल असं धरू नका त्या तऱ्हेने देह हा खरंच प्रारब्धाधीन आहे आणि आत्ता जो क्षण आहे त्या क्षणाचा उपयोग करणं एवढा आपल्या हातात आहे
देह हा प्रारब्धाधीन आहे, म्हणजे आज तुमची तब्येत चांगली आहे हे बरोबर आहे, पण तुम्ही उद्या पॅरालिटिक होणार नाही याची तुम्हाला खात्री देता येणार नाही. तुम्हाला आजारपण येऊ शकतं. तशा तऱ्हेने देह हा प्रारब्धाधीन आहे. देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे आणि प्रारब्धवशात अन्न मान धन हे असतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन असं म्हटलेलं आहे. तर आता जे काही अन्न आहे, म्हणजे आपण आपली जी गुजराण होते, मान म्हणजे जी काही समाजात आपली स्थिती असेल ती, आणि धन म्हणजे आपल्याजवळ जेवढा आहे तेवढं, तर हेही प्रारब्धा अधीन आहे. असं आपण अगदी नक्की समजावं. तुम्हीच कमावलेलं आहे धन, तुम्हीच विकत घेतलेलं आहे अन्न, म्हणूनच तुम्ही जेवता. तरी देखील अन्न मान धन किती मिळावं हे प्रारब्धाच्या खरंच अधीन आहे. कितीतरी गुणी लोक कचऱ्याच्या पेटीत पडलेले असतात, त्यांच्या गुणांचा काही उपयोग त्यांना स्वतःला उत्तम जीवन जगण्यासाठी म्हणून होत नाही, याला काय म्हणायचं. त्यामुळं खरंच देह देहाच्या अंगाने प्रारब्धाच्या अधीनच आहे. असं असल्यामुळं अनुकूलता आहे तेवढी साधना होणार हे नक्की समजा, असं मी तुम्हाला सांगेन या प्रश्नाची एक बाजू म्हणून. अनुकूलता नसेल तेव्हा आत्ताचे दिवस बेसावधपणाने आपण व्यतीत केले याचा पश्चाताप जरी झाला तरी काही करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. त्यामुळं आत्ताची घडी साधा असं संत नेहमी सांगतात, ते त्याकरताच सांगत असतात. म्हणून प्रारब्धात आहे तेवढी साधना तुमची होणार. प्रारब्धात अनेक गोष्टी असतात बरं का एकाच वेळेला. एका वेळेला प्रारब्धामध्ये साधना असते, त्याच वेळेला प्रारब्धात भोग असतात, त्याच वेळेला प्रारब्धामध्ये इतर काही गोष्टी मिळण्याची प्रारब्धवशात शक्यता असते. जसं तुम्हाला शेअर्स मध्ये फायदे झाले होणार, जागेच्या व्यवहारामध्ये फायदे झाले होणार, असं प्रारब्ध हे एका वेळेला बऱ्याच गोष्टी देतं. तसं या प्रारब्धानी जरी होत असल्या तरी काही प्रयत्न यासाठी करावे लागतात. जसे तुम्हाला वेळेवरी शेअर विकत घ्यायला लागतात, विकायला लागतात, ही कर्म करावी लागतात. पण असं धरा की तुमचे हे निर्णय योग्य झाले म्हणून तुम्हाला फायदा झाला. अशा तऱ्हेने जे प्रारब्धा अधीन जीवन आहे लौकिक जीवन, तर ते कोणालाच चुकत नाही. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, वयाच्या 60व्या वर्षी, माझ्या एवढंच त्यांचं वय आहे बर का, वयाच्या 60व्या वर्षी त्यांची पत्नी गेली. त्यांचं घर बांधून पूर्ण झालं, फर्निचर चाललेलं आहे, आणि त्यांची पत्नी मात्र नाही. तर ते किती हळहळत आहेत. ते असं म्हणतात की आतापर्यंत नोकरीमुळं वगैरे जमलं नाही आम्हाला ज्या तऱ्हेनी, तर ते सगळं जमवायचं असं ठरवलेलं होतं. पण जिजाबरोबर हे सगळं चांगल्या रीतीने जगायचं ठरवलेलं होतं तीच नाही. दिवस जातो पण रात्र जात नाही असं ते म्हणत होते. म्हणजे देह हा जसा तुमचा प्रारब्धाच्या अधीन आहे तसं तुम्ही ज्यांना ज्यांना सुखाची साधनं समजता, नवारे पत्युहू कामाय पतीही प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पतीही प्रियो भवती. पती हा तो केवळ पती आहे म्हणून प्रिय नसतो, तो तुम्हाला सुख देतो म्हणून प्रिय असतो. आत्मनस्तु कामाय नवारे जायाही कामाय जाया प्रियो भवती आत्मनस्तु कामाय जाया हा प्रियो भवती. पत्नी ही केवळ पत्नी आहे म्हणून प्रिय नसते, तर तिच्यापासून तुम्हाला सुख मिळतं म्हणून ती प्रिय असते. तुम्ही प्रधान असता पण त्यावेळेला पत्नीचा देह अथवा पतीचा देह अथवा मुलांचे देह हे प्रारब्धाधीन आहेत. असं असल्यामुळं तुम्हाला संबंधित जी सुख दुःख आहेत त्याला मर्यादा पडते. असं काही सांगता येत नाही की हे जसं आहे तसं असंच्या असं चालू राहील. बघता बघता स्वामीजींकडे यायला लागलो त्याला आता 42 वर्ष होतील. तेव्हा आणि आत्ता याच्यात खूप फरक पडला. त्यामुळे प्रारब्धात आहे तेवढी साधना होणार ती केली पाहिजे असं मी सांगेन. किती प्रारब्धात साधना आहे देह आहे तोपर्यंत आहे ती केली पाहिजे. फक्त असं म्हणू नका की आमच्या प्रारब्धात ज्ञानेश्वरी वाचन नाही, आम्ही आपले ते चार आणि कादंबऱ्या वाचणं एवढंच आमचं प्रारब्ध आहे असं म्हणू नका. प्रारब्ध सर्व बाजूनी तुमच्या समोर उभं असतं, तुम्हाला हवं ते त्याच्यातलं घ्यायचं असतं. जसं तुळशीबागेत गेलात तुम्ही की तुमचा गोंधळ होतो, कारण इतक्या वस्तू समोर उभ्या असतात की ही घ्यावी की ती घ्यावी की ते घ्यावं, तशा प्रकारे सुख प्रारब्धानुसार तुमच्या समोर असतात. आता मला काही गरज नसताना देखील मी माझा रस्ता बँकेत जायचा त्या तुळशीबागेच्या बोळातून मी माझ्या ब्रँचला जायचो. जाता येता आमचे मुंजे भेटायचे किंवा शितोळे भेटायचे, आपल्या इथे येतात ते, त्यांच्यापाशी थोडं बोलत उभं राहिलं. एकदा असं झालं की असा एवढा मोठा दांडा आणि त्याला पुढं चमचा, तर असे चमचे मी म्हटलं हे असे चमचे हो म्हणे असे, तर मी 6 घेऊन आलो आणि मला घरी म्हणाले कशा करता आणले. ते चमचे मला दिसत नाही दिहारा. एकदा असंच मुंज्यांशी बोलत होतो तर डाव त्या डावाला 3 काय अशा जागा केलेल्या तेल निघून जाण्यासाठी म्हणून, तर म्हटलं या बायकांना उपयोग होईल तेल निथळायला म्हणून मी घेऊन आलो, तर ते वापरतील असं नाही. आता हा भोग माझ्या समोर उभा होता कारण मी तिथून जात येत होतो, तर आता ते घ्यावंस मला वाटलं. पण त्यावेळेला जर मी थोडं स्वरूपाच्या स्मरणात राहिलो असतो तर माझ्या हातात होतं की नव्हतं हे तुम्ही मला सांगा. तिथं डाव घेण्यासाठी मी बँकेत जातो ना तिथून, आणि मुंजे किंवा शितोळे जर भेटले तर ते मला स्वामीजींविषयी काहीतरी बोलायचे, पण तिथे इतक्या त्या नवीन वस्तू असतात की तुम्हाला असं वाटतं की हे आपण घ्यावं. तर मग हे प्रारब्धानुसार समोर आलं का कर्मानुसार आलं, पण तुम्ही त्याला प्रतिसाद दिला. त्याच्याऐवजी तुम्ही थोडा नामस्मरणाला प्रतिसाद दिला असता तर काही बिघडलं असतं, कारण जीवन ठरलेलंच आहे तेवढंच जीवन आपल्याला जगायचंय. त्या याच्यामध्ये जसं एखादा प्रारब्ध आलं म्हणून सांगतो की ज्योतिषी असतो तर तो म्हणतो की हा मुलगा याचे अमुक अमुक ग्रह प्रबळ असल्यामुळे हा चार्टर्ड अकाउंटंट होईल. पण तुम्ही म्हणता की तसं नाहीये, यांनी सायन्स साईडला घेतलीये. हो का? मग तो जरा सगळं नीट पाहतो आणि म्हणतो की हाही ग्रह असा चांगला आहे की हा याला इंजिनियर बनवे. म्हणजे काय? म्हणजे हेच की एका वेळेला कोणत्या ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्ही कृतीमध्ये हात घालता तसे तुम्ही होता, तो तुम्हाला मार्ग मिळतो, बाकीचे बंद होतात. मग प्रारब्धानुसार जेवढं जीवन मिळालंय तेवढ्या जीवनात साधनेत हात घालायला पाहिजे असं मी म्हणेन. साधन आले देहाच्या माथा, मूळ ओवीचा अर्थ तर आधी सांगितला पण प्रश्न मात्र थोडा वळून विचारलाय. साधना देहाकडून होते आणि देह तर प्रारब्धाधीन आहे, म्हणजे प्रारब्धात आहे तेवढी साधना होणार का असा विचारलाय. म्हणजे एखाद्याने साधना नाही केली तर तो त्यांनी म्हणावं की तुमचं बरं, तुमच्या नशिबात आहे म्हणून तुम्ही साधना करताय. आमच्या नशिबातच नव्हतं म्हणून यावेळेला आम्ही डेक्कन जिमखान्यावर डोसा खात बसलेलो होतो. इथं अध्यात्म मंगल धाम मध्ये येणं किंवा डेक्कन जिमखान्यावर तुम्ही जाणं, या दोन्ही गोष्टी तुमच्या हातात असताना तुम्ही काय करताय यालाही थोडस महत्व आहेच आहे की. असं असल्यामुळं ही गोष्ट जरी खरी असली की देहाकडूनच साधना होते, मग ती करून घ्यायला पाहिजे, त्या देहाला तसं वापरलं पाहिजे. आणि साधना करणारा जो आहे, देहाकडून देहाचं काम करून घेणं, तर हे आपण देही म्हणजे देहाच्या आत असणारे, देहाचा मालक ज्याला म्हणू असे, तर आपण देहाकडून सगळ्या प्रकारची कामं करून घेत असतो. एक भगिनी सकाळी उठते, उठल्याबरोबर आधण टाकते चहाचं, इकडे स्वतःच आवरते, त्याच वेळेला घरातली अजून दोन कामं करते. तर कोणाकोणाच्याकडं त्यांच्या दैवयोगानी त्यांची भगिनी म्हणजे पत्नी ही सकाळी जर 9 पर्यंत उठलीच नाही तर काहीच नाही, यांनीच तिला चहा करून द्यायचा, यांनीच सगळं तिचं करायचं असं जर केलं तर. आणि आपण आपल्या देहाकडून काम नाही का करून घेत? ऑफिसमध्ये रजा किती पडतात? पूर्वी असं होतं की ऑफिसमध्ये 15 रजा होत्या बरं का, त्या 12 केल्या, 12 च्या 10 केल्या, 10 च्या 8 केल्या, तरी कशा पुरतात? जेव्हा 15 केलेल्या होत्या तेव्हा 15 रजा घेत होता आणि 7 कमी करून आता 8च रजा झाल्या, तरी देखील देहाकडून काम करून घेतो की नाही? एखादा बैल असावा घाण्याला जुंपलेला, त्याच्याकडून तो जसा तेल काढूनच घेतो फटके मारून जसे, किंवा त्याला काय उपाय असेल ते, तर तसे आपण सगळे घाण्याला जुंपलेले आहोत. आणि असे किती वर्ष, वयाच्या 22, 23, 24, 25व्या वर्षी जर नोकरी लागली तर 60व्या वर्षापर्यंत फिरतोय, त्याला प्रारब्ध म्हणत नाही. फक्त साधनेच्या वेळेला प्रारब्ध आठवत की प्रारब्धात असेल तर साधना होईल, तो म्हणतो की करायला पाहिजे बाबा, आपणच वाढवलेला संसार आहे, आपल्या मुलीचं लग्न व्हायचंय, शिक्षण, लग्न, मुलाचं शिक्षण, त्याची सेटलमेंट, त्याला एक घर घेऊन ठेवलं पाहिजे, प्रत्यक्षात ही जबाबदारी कर्तव्य म्हणून खरंच आपल्यावर आहे, पण ते तुमचं प्रारब्ध देखील आहे, तुम्ही ती निभावता देखील. आणि साधनेच्या वेळेलाच का बरं प्रारब्धाचा फक्त विचार? तिथं जर अंग मेहनत करून, म्हणजे रजा माझा एक मित्र रिटायर झाला तर त्याच्या जवळपास 250 रजा वाया गेल्या, त्याने घेतल्या नाहीत. तो कामाला चांगला होता, ऑफिसमध्येही रजा एवढ्या घेता यायच्या नाहीत, एवढ्या रजा शिल्लक राहिल्या त्याच्या. पण केंद्राचा एखादा कार्यक्रम जर असेल, आनंद यात्रा आहे, तर रजा नाही बाबा, काय करणार. हे प्रारब्ध म्हणायचं का कर्म म्हणायचं? तुम्ही कामावर जाणं हे तुमचं मग प्रारब्ध जर ठेवलं तर मग साधनेचं प्रारब्ध तुम्हाला मिळणार नाही. साधना ही तशा तऱ्हेने प्रारब्ध असू शकेल, पण सगळंच असं प्रारब्धावर सोपवायचं आणि स्व इच्छेने जीवन जगायचं असं होता कामा नाहीये असं मी म्हणेन. आपण आपल्या इच्छेनेच सगळं करत असतो, प्रारब्धावर ढकलत असतो. तसं होऊ नये. बाकी प्रारब्धावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, पण अशा या मर्यादित जीवनामध्ये आपल्याला जे साध्य करायचं आहे तर ते साध्य करणं हे देखील आपल्याला करता येऊ शकतं. कारण ज्या अर्थी त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी आपण साध्य करतो, आपण घर बांधतो, बंगला बांधतो, मुला मुलींची लग्न करतो, पेन्शन आणि त्याच्यानंतर ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड, इतके इतके पैसे तरी आताच्या काळात पाहिजेत म्हणतो, त्याच्याकरता धडपड करतो, ते बाजूला टाकतो. मग हे प्रारब्धानुसार करतो का कर्मानुसार करतो? म्हणून आपल्याला परमार्थाची काळजी पाहिजे. आपल्याला जर तशी काळजी असेल तर आपण काही प्रमाणात प्रारब्ध जरी असलं तरी देखील त्याची उलटी बाजू कर्मामध्येच येते. एक पाऊल प्रारब्धाचं जर असेल तर दुसरं पाऊल कर्माचं आहे. अशा प्रकारेच मनुष्याचं जीवन पुढे जातं. एका पायाने चालता येत नाही. तसं तुम्ही कर्माचं पाऊल टाकलं की प्रारब्धाचं पाऊल पुढे पडणार आहे. मग ते साधनेमध्ये देखील करून तर पहा. आपण जर केलं तर मन आवरणार नाही, काय ताकद आहे मनाची, असं होऊ शकत नाही. विवेक वैराग्य प्राप्त झाले मज, आता मना तुझ कोण पुसे, धरोनी आणीन करीन ध्यानस्थ, होईन तो अंत इंद्रियांचा, तुझाची तुझला करीन पारखी, मना तू विलोकी आपणाची, बहिण म्हणे मना हित घेता यश, ना तरी पतित पावसील. तुझी काय सहमत आहे? मला आता विवेक आणि वैराग्य सापडलेलं आहे, याचा अर्थ मी त्याचा अवलंब केलेला आहे, आता तुला कोण विचारतो? तर हे प्रारब्ध आहे का कर्म आहे? म्हणून फार शब्दांचे गोंधळ न घालता आपल्याला जे करायचंय आपल्या आयुष्यामध्ये ते सातत्याने करत राहणं, तर तसं जर करत राहिला तरच तुमचं जीवन घडणार असतं. कुठून तरी जर जीवन घडायचं असेल तर त्या मार्गाने चाललं पाहिजे. जसे आता आपण प्रत्येक जण जिथं जिथं उभे आहोत ते आपल्या कर्माचं फळ आहे. आपल्याला तसं करायचं होतं म्हणून आता आपण तिथं आहोत, त्याच्यापेक्षा दुसरं काय आहे? आपल्याला जे करायचं नव्हतं ते आपण केलेलं नाहीये, त्याला प्रारब्ध म्हणायचं काय कारण आहे? असं असल्यामुळं साधना ही तशा तऱ्हेने देहच प्रारब्धावर अधीन असल्यामुळं देह पुढच्या क्षणाला पडेल म्हणून देह असे तोपर्यंत साधना करणं हे अगदी कसून करायला पाहिजे. आणि देहाकडून रोज काबाड कष्ट जसे करून घेतो तसं साधना ही करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप, तपाची व्याख्या करताना अशी केलेली आहे. शरीर प्राण आणि इंद्रिय यांची आटणी करणं, तापवणं, आटणी करणं याला तप असं म्हणतात. कशा करता आठणी करायची? स्वरूपाची या प्रसरा लागी. त्याच्याऐवजी आपली जर उद्दिष्ट वेगळी असतील तर त्याच्याकरताच आपण जगणार हे नक्की आहे. आणि मग काय काय करणार? आमच्या प्रारब्धात नव्हतं म्हणून परमार्थ झाला नाही असं असं एखादा म्हणायची शक्यता राहते. पण ते तसं तशा तऱ्हेने खरं नाही. मला वाटतं हा फार चांगला प्रश्न होता, त्यामुळं एकच प्रश्न मी सगळा वेळ घेतला. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.